चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखरेने भरलेल्या ट्रकचा ताबा सुटून ट्रक दुकानात घुसला। धामापूर साखर कारखान्यातून साखर घेऊन निघालेला ट्रक नोगावा सादात मध्ये चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित होऊन पिकअपला टक्कर देत दोन दुकानांमध्ये घुसला। दुर्घटनेमध्ये चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकला। लोकांनी केबिनला कटरने कापून चालकाला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले। सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही। रविवारी रात्री जवळपास 10 आसपास नसीरपूर निवासी मनोज कुमार पिकअप मध्ये अमरोहा भाजी मंडईतून कांदे घेऊन बिजनोर बाजारात जात होता। पिकअप जेव्हा नोगावा सादातच्या हुसेनी चौकात आला तेव्हा धामापूरच्या साखर कारखान्यातून साखर घेऊन अहमदाबाद कडे जाणाऱ्या ट्रकने त्याला टक्कर दिली। यानंतर ट्रक वेल्डिंग आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये घुसला। दुर्घटनेत दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले। टक्कर दिल्यानंतर अनियंत्रित झालेल्या ट्रकचा केबिनमध्ये राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जसपूरचे निवासी चालक प्रल्हाद अडकले। टक्कर झाल्यानंतर स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली। इन्स्पेक्टर आरपी शर्मा पोलीस अधिकाऱ्यांबरोबर तिथे पोहोचले। ट्रकची केबिन कापून चालकाला बाहेर काढण्यात आले। यानंतर अँब्युलन्सच्या माध्यमातून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने ही दुर्घटना रात्री घडली, अन्यथा गर्दी असणाऱ्या हुसेनी चौकात मोठी दुर्घटना घडली असती। इन्स्पेक्टर आरपी शर्मा यांनी हा ट्रक ताब्यात घेतला आहे।